तिमोथ्याला दुसरे पत्र अध्याय 2. माझ्या मुला, तू ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान हो. माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकवण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही, यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्यावाचून त्यास मुकुट मिळत नाही. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्यानेच पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. माझ्या सुवार्थेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त याची आठवण कर, कारण त्या सुवार्थेमुळे मी दुःख सहन करत आहे. येतपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साकळ दंडांनी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. यामुळे देवाच्या निवडलेल्यासाठी मी सर्व काही धीराने सोसित आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे की जर आम्ही त्याच्यास मरण पावलो तर त्याच्याबरोबर जिवंती राहू. जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू. जर आम्ही त्यास नाकारले तर तो सुद्धा आम्हास नाकारेल. जर आम्ही अविश्वासी आहोत तर तो अजून विश्वासू आहे, कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही. लोकास या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही, जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर. पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ, कारण तो लोकास देवापासून अधिकाधिक दूर नेतो. आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत. ते सत्यापासून दूर गेले आहेत, पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे. त्यास हा शिक्का आहे की प्रभू जे त्याचे आहे त्यांना ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. मोठ्या घरात केवळ सोन्या चांदीची भांडी असतात असे नाही, तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेले असतात. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. पण तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ. आणि जे प्रभूला शुद्ध अंतकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात अशांच्या बरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग. परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा, कारण तुला माहीत आहे की त्यामुळे भांडणे निर्माण होतात. देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे. तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे. कदाचित त्यांनी खरे पण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चाताप करण्याची बुद्धी देईल. आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फसातून सुटून शुद्धीवर येतील.